प्रिय श्रोत्यांनो, आता पुढील नोंदीकडे वळूया. नोंदीचं नाव आहे जनुकीय समुपदेशन, अर्थात जेनेटिक काउन्सिलिंग. जनुकीय विकारांची रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना माहिती करून देण्याच्या प्रक्रियेला जनुकीय समुपदेशन असं म्हणतात. या प्रक्रियेतच मुळी जनुकीय विकाराचं स्वरूप आणि त्याचे परिणाम, घ्यायची काळजी, रुग्णाला असणारे धोके आणि तो जनुकीय आजार दुसऱ्या अपत्यामध्ये किंवा पुढच्या पिढीत येण्याची शक्यता असल्यास त्यासंबंधीची माहिती समुपदेशक सांगतो. जनुकीय समुपदेशनाचे दोन टप्पे आहेत. एक, जनुकीय विकाराचं निदान, आणि दोन, विकार झाल्यानंतर घ्यायची काळजी. भारतीय लोकांमध्ये गुणसूत्रातील वृद्धी आणि न्यूनता यामुळे होणारे विकार, थॅलेसेमिया, सिस्टिक फायब्रॉसिस, काही प्रकारचे कर्करोग, रंगहीनता इत्यादी जनुकीय विकार आढळून येतात. जनुकीय समुपदेशक बहुधा मानवी जनुकीय शास्त्रातील तज्ज्ञ व्यक्ती असते. जीवविज्ञान, अनुवंशविज्ञान, मानसशास्त्र, समाजविज्ञान या शाखातील पदवीधर जनुकीय समुपदेशनासाठी आवश्यक असलेली पदविका मिळवून जनुकीय समुपदेशन करतात. मोठ्या रुग्णालयांमध्ये असे समुपदेशक गरजेनुसार बोलावले जातात. पाश्चिमात्य देशांमध्ये वैद्यकीय सेवेचा विमा असल्यामुळे जनुकीय समुपदेशकांची रुग्णालयांमध्ये नेमणूकच केलेली असते. भारतात जनुकीय समुपदेशनाचे काम सामान्यपणे वैद्यकीय अधिकारीच करतात. जनुकीय समुपदेशक वैद्यकीय सेवेतील एक महत्वाचा घटक असतो. तो प्रत्यक्ष उपचार करत नसला तरी त्याचा सल्ला कौटुंबिक वैद्य, शल्य चिकित्सक इत्यादींना वैद्यकीय उपचार करतेवेळी घ्यावा लागतो. एखाद्या व्यक्तीच्या डीएनएमध्ये अपसामान्यता निर्माण झालेली असली तर जनुकीय विकार उद्भवतात. त्याचे पुढील प्रकार प्रमुख असे आहेत. एक जनुकीय विकार कोणत्याही एका जनुकात उत्परिवर्तन होऊन जर त्याचे सदोष जनुकात रूपांतर झाले तर त्या विकाराला एक जनुकीय विकार असं म्हणतात. गॅलेक्टोसेमिया सिस्टिक फायब्रॉसिस, दात्रपेशी पंडुरोग, सिकल सेल अनेमिया, फेनिलिकिटोन युरिया इत्यादी एक जनुकीय विकार आहेत. या प्रकारचे सुमारे 4,000 अधिक मानवी विकार माहीत झालेले आहेत. दोन, गुणसूत्र अपसामान्यता विकार. या विकारात संपूर्ण गुणसूत्र किंवा त्या गुणसूत्राचा मोठा खंड लोप पावतो, द्विगुणित होतो किंवा त्यात बदल होतो. डाऊन सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम, हंटिंगन विकृती, टर्नर सिंड्रोम इत्यादी विकार गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे उद्भवतात. बहुघटकीय विकार काही वेळा अनेक जनुकांमध्ये उत्परिवर्तन घडून आल्यामुळे असे विकार उद्भवतात. हे विकार बहुधा पर्यावरणातील बदलांमुळे होतात. उदाहरणार्थ अल्झायमर रोग, विविध प्रकारचे कर्करोग, गर्भावस्थेमध्ये अर्भकावर आजूबाजूच्या पर्यावरणातील घटकांचा परिणाम घडल्यामुळे या विकाराची तीव्रता वाढते. माता पित्यापासून एखादा जनुकीय विकार मिळालेली कोणतीही व्यक्ती जनुकीय समुपदेशकाचा सल्ला घेऊ शकते. तसंच एखाद्या गरोदर स्त्रीच्या प्रसूतीपूर्व तपासणीत अर्भकाला काही धोका असल्याचं लक्षात आलं तर त्या स्त्रीलाही जनुकीय समुपदेशकाला भेटण्याचा सल्ला देण्यात येतो. कुटुंबामध्ये कोणत्या व्यक्तीला जनुकीय विकाराला तोंड द्यावं लागेल याचा अंदाज जनुकीय समुपदेशनात घेता येतो. हा अंदाज एकदा आला की मग माता पित्यापासून संततीला कोणता विकार होण्याची शक्यता आहे हे समजू शकतं. जनुकीय परीक्षण, संभाव्य विकारावरील उपाय, शस्त्रक्रियेची गरज, स्वरूप, उपचाराचा कालावधी, त्याचं स्वरूप, जनुकीय विकार असलेल्या व्यक्तीने विवाह केल्यास अशा दाम्पत्याला होणारी संतती कशी असेल हेही समुपदेशनातून समजते. त्यामुळे ज्या कुटुंबात जनुकीय विकार असण्याची शक्यता असते अशा कुटुंबातील तरुणांनी विवाहापूर्वी जनुकीय समुपदेशन करून घेणे अपेक्षित असते. जन्माला आलेले अर्भक आपल्या माता पित्यापासून जनुकीय वारसा घेऊन येते. माता पित्यापैकी एकही जरी जनुकीय विकाराचा वाहक असल्यास त्यांना होणारी संतती जनुकीय विकारांचे वाहक असण्याची शक्यता असते. मातेचे वय 35 वर्षापेक्षा अधिक असल्यास किंवा पित्याचे वय 40 वर्षापेक्षा अधिक असल्यास अशा दाम्पत्यांना होणाऱ्या बालकांमध्ये जनुकीय विकारांची शक्यता अधिक असते. श्राव्यातील ध्वनी परीक्षणामध्ये अर्भकात काही दोष दिसला तर त्याचं स्वरूप जाणून घेऊन गर्भपाताचा किंवा गर्भरक्षणाचा सल्ला समुपदेशक देत असतात. एकाच कुटुंबात एकापेक्षा अनेक व्यक्तींमध्ये जनुकीय दोष असतील तर समुपदेशकाची जबाबदारी आणखीनच वाढते. अशावेळी गर्भजल चिकित्सक करून गुणसूत्रामधील दोष शोधून काढावे लागतात. थॅलेसेमिया या विकाराच्या बाबतीत असं आढळलंय की अगदी एखाद्या जवळच्या नात्यामध्ये 2-3 पिढ्यात विवाह झालेले असतील तर गंभीर स्वरूपाचा थॅलेसेमिया होतो. अशा कुटुंबाच्या प्रत्येक पिढीमधील व्यक्तींची वैद्यकीय माहिती घेऊन त्यांचे रक्तपरीक्षण आणि मानसशास्त्रीय समुपदेशन करावे लागते. बहुतेक रक्ततपासणी प्रयोगशाळेतून थॅलेसेमियाचे निदान होते. कोणत्याही जनुकीय समुपदेशनामध्ये उपचार करण्याबरोबरच माता पित्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांचे मनोबल कायम राखणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे असते. पहा अनुवंशिक विकृती, ही नोंद मोहन मधवाण्णा यांनी लिहिली आहे.